जखर्या अध्याय 12 इस्रायलाविषयी परमेश्वराची वाणी। आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा व मनुष्याच्या अंतर्यामी आत्मा निर्माण करणारा परमेश्वर म्हणतो, पहा, मी यरुशलेमेस तिच्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रास भेलकंडविणाऱ्या कटोऱ्यासारखे करीतो। यरुशलेमेला घेरितील, तेव्हा यहूदाचीही तीच गत होईल। त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी पाषाणासारखे असे मी यरुशलेमेस करीन। जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील। पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याविरुद्ध जमतील। परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मी प्रत्येक घोड्यास बुजवीन व त्यावरील स्वारास वेडे करीन। मी आपले डोळे उघडून यहूदाच्या घराण्याकडे पाहीन व राष्ट्रांच्या प्रत्येक घोड्यास अंधत्व आणीन। तेव्हा यहूदाचे सरदार आपल्या मनात म्हणतील की यरुशलेमेचे रहिवासी आपला देव सेनाधीश परमेश्वर याच्या योगे मला पाठबळासारखे आहेत। त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारास लाकडाखालच्या अगतीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन। ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रास खाऊन टाकतील। यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल। परमेश्वर प्रथम यहूदाचे डेरे बचावील म्हणजे दाविदाच्या घराण्याचे वैभव आणि यरुशलेम निवासी जनांचे वैभव यहूदावर वरचढ व्हावयाचे नाही। त्या दिवशी परमेश्वर यरुशलेमे निवाशांचे रक्षण करील। त्या दिवशी त्यातला निर्बल दाविदासमान होईल व दाविदाचे घराणे देवासमान म्हणजे अर्थात त्यांच्या अग्रगामी परमेश्वराच्या दिव्यदूतासमान होईल। त्या दिवशी असे होईल की यरुशलेमेवर चढाई करून येणाऱ्या सर्व राष्ट्रांचा नाश करण्याची मी खटपट करीन आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेम निवासांवर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधिले त्या मजकडे ते पाहतील। एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करीतील। ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करीतो तसा ते त्याबद्दल खेद करीतील। त्या दिवशी मगिद्दोनाच्या खोऱ्यातील हदाद्री मोनाच्या आकांताप्रमाणे यरुशलेमेत मोठा आकांत होईल। देश आक्रंदन करील, प्रत्येक कुटुंब वेगवेगळे आक्रंदन करील। इकडे दाविदाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग, इकडे नाथानाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग, इकडे लेवीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग, इकडे शिमीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग। उरलेल्या सर्व घराण्यातले लोक वेगळे व त्यांचा स्त्रीवर्ग वेगळा असे ते आक्रंदन करीतील।